प्रकरण पाचवं, मानवी जीवनाचं ध्येय. तसं पाहिलं तर जीवजात सर्वसारखीच आहे. पशु, पक्षी, प्राणी आणि मनुष्य यांच्या देहाकारामध्ये जरूर फरक आहे, परंतु आंतरिक जाणीवा सर्वांच्या सारख्याच असतात. सर्वांनाच भूक तहान असते. राग, द्वेष, प्रीती आणि मोह इत्यादींच्या सगळेच सारखेपणाने अंकित असतात. मग मानव आणि मानवेतर याच्यात फरक कुठे आहे? फरक नाही असं म्हटलं तर ते सत्याला धरून होणार नाही हे चटकन जाणवतं. कारण मानवाच्या ठिकाणी आकांक्षा आहेत, त्याच्या प्राप्तीची जिद्द आहे आणि त्याकरता तडफड आहे. म्हणजेच त्याच्या ठिकाणी विचार आहे, बुद्धी आहे आणि हाच दोघातील लक्षणीय असा फरक आहे. विचाराच्या जोरावर स्वतःची क्षमता आणि सामर्थ्य तसेच दुर्बलता आणि मर्यादा यांचा उमज तो डोळसपणे करून घेतो. आपण आपल्याच ठिकाणी विचार करून हे जाणतो की मी दुर्बल आहे, माझी शक्ती मर्यादित आहे. अफाट समुद्र, विशाल डोंगर, अनंत आकाश, तुफान वायू, अगणित सृष्टी यांच्यापैकी एकेकाकडं जरी पाहिलं तरी मानव कप पदार्थ ठरतो, अक्षरशः एखाद्या अणुवत धुळीच्या कणासारखा. पण हे झालं बाह्य जीवनाच्या बाबतीत, स्थूल देह आणि देहाची कर्तृत्व शक्ती यांचे बाबतीत. मानवाच्या वैशिष्ट्यपूर्ण वैचारिक रचनेनुसार त्याला जसं बाह्य जीवन आहे तसंच आंतरजीवन आहे, किंबहुना त्याचं आंतरजीवनच अधिक व्यापक, विशाल आणि महत्त्वाचं आहे. मनाने मनुष्य बसल्या ठिकाणीच केवळ तर्क आणि विचाराच्या बळावर सर्व पंचमहाभूतांचा वेध घेऊ शकतो, ज्यावर त्याला देह सामर्थ्याने कधीच सत्ता गाजवता येणार नाही. त्यावर विजय मनस सामर्थ्याने मात्र जरूर मिळवू शकतो. आजच्या युगातील मानवाने हस्तगत केलेले विज्ञान हा त्याचा प्रकट प्रत्यय आहे. कारण विज्ञान हे शास्त्र आहे आणि शास्त्र म्हणजे विचार. विचाराने म्हणजे अंतरसामर्थ्याने बाह्य विश्वावर विजय मिळवला हे खरे, पण बाह्य विश्वावर विजय म्हणजे नेमकं काय? वैश्विक शक्ती ज्या विशिष्ट शिस्त आणि शास्त्रानुसार कार्यान्वित होतात ते जाणून घेऊन त्या शिस्तीनुसार वागतो, म्हणून शक्तीचा विरोध होत नाही. वायू व गतीचं शास्त्र जाणूनच विमानाची झेप घेता येते आणि प्रकाशलहरींचं शास्त्र जाणूनच दूरदर्शनाने चित्र पाहता येते. याला विजय म्हणता येईल काय? विजय तेव्हा म्हणता येईल जेव्हा पंचमहाभूतांचं कार्य नव्हे तर पंचमहाभूतांची मूळ शक्ती मला आकलन होईल. पंचमहाभूतांची मूळ शक्ती पंचमहाभूतांचा निर्माता जाणतो. जो त्यांचा निर्माता आहे तोच माझाही निर्माता आहे, कारण पंचमहाभूतांपासून मी आणि माझं मन तयार झालं आहे. अशा या दोघांच्याही निर्मात्याला जाणणे हे केवळ माझ्या आंतरविश्वातच शक्य आहे. आधी विचाराने तो जाणणे आणि पुढे विचारातीत होऊन तो अनुभवणे ही सर्व प्रक्रिया मानवी देहातच शक्य आहे ना? आणि मानवेतर देहात तिथे तर या कशाचा मागमूसही असत नाही. त्याचं मुख्य कारण म्हणजे मानवाला भगवंताने प्रदान केलेले विचार सामर्थ्य. म्हणून त्याच सामर्थ्याच्या जोरावर त्या सामर्थ्याचा तथा पंचमहाभूतांचा म्हणजे अवघ्या विश्वाचा निर्माता जाणून घेण्यातच त्याचा पुरुषार्थ नाही काय? तो पुरुषार्थ सिद्ध करणे हेच मानवी जीवनाचं ध्येय होय. अध्यात्म ज्ञानाची सगुण तथा स्वयंभू रचना म्हणजे स्वतःसह सर्वच दृश्य जगत. आपण त्याचा तर्काने वेध घेऊ शकतो. इतकेच नव्हे तर ते आपण स्वतःच होऊ शकतो. त्या अवस्थेच्या शिखरबिंदूवर ध्यानाच्या अविस्मरणीय बैठकीत स्थिर राहून निरुपम आनंदाचा उपभोग घेऊ शकतो. आणि ही स्थिरता कायम टिकणे हेच मानवी जीवनाचे उच्चतम ध्येय होय. सोहम हंसहा.